मुलांनो, समजा तुम्ही एखाद्या निर्जन बेटावर एकटेच अडकलात तर तुमची काय अवस्था होईल? घाबरगुंडी उडेल की नाही? भयानक पक्षी, काळा कुट्टा अंधार, गोठवणारी थंडी, बघा नुसत्या कल्पनेनं अंगावर काटा उभा राहिला की नाही. पण अशीच परिस्थिती सिंदबादवर ओढवली होती तेव्हा तो काही घाबरला नाही. अजिबात नाही, कारण तो खूप धाडसी होता, शूर होता. संकटात न डगमगता त्यानं निर्जन बेटावरून कशी सुटका करून घेतली ते ऐकायचंय ना. मग चला तर सिंदबादच्या रोमहर्षक सफरीमध्ये सामील व्हायला.
दर्यावरती सिंदबाद बगदाद मध्ये राहत असे. वडिलांच्या मालमत्तेवर तो चैनीत जगत होता. दिवस आळसात आरामात घालवायचा. पण एक दिवस त्याला आपली चूक समजली. त्यानं आळस झटकला. जहाजातून माल नेऊन दुसऱ्या देशात विकण्याचा व्यापार त्यानं सुरू केला. असाच एकदा तो व्यापारासाठी सागर सफरीला निघाला. सिंदबादची ही दुसरी सफर होती. त्यानं जहाजात माल भरला आणि निघाला सफरी. एका देशात तो आपला माल खपवायचा, तिथला चांगला माल खरेदी करून तो दुसऱ्या देशात विकायचा. असं जहाजातून फिरता फिरता ते जहाज एका मोठ्या बेटाजवळ थांबलं. जहाजातले सर्वजण पाय मोकळे करायला बेटावर उतरले. आहा, ते बेट अगदी हिरवगार होतं. भरपूर फळं फुलं, अगदी आबादी आबाद. सिंदबादचे सोबती दूरवर फिरायला गेले. सिंदबाद एका ओढ्या काठी बसला. जवळच्या शिदोरीचा त्याने भरपेट फराळ केला आणि विश्रांतीसाठी तो जरा आडवा झाला. त्याला लागली गाढ झोप. कितीतरी वेळान तो जागा झाला. पाहतो तर काय, त्याचं जहाज शीड उभारून दूर दूर जात होत. बाप रे, सिंदबादला बेटावर एकट्याला टाकून जहाज निघालं होतं. सिंदबाद गोंधळला. जहाजाला खडाखुडा करत होता, आरडा ओरड करत होता. थांबवा थांबवा, मला घेऊन जा, मी इथं एकटा राहिलोय. छे, सगळे प्रयत्न व्यर्थ. जहाज आपलं दूर दूर जातच राहिलं. गेलं सुद्धा. सिंदबादनं आजूबाजूला पाहिलं, कुणीच नव्हतं तिथं. हळूहळू सिंदबादनं धीर एकवटला. तो एका उंच झाडावर चढला. दूरवर कुठं माणसांची घरं दिसतात का ते पाहू लागला. छे 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 छे, एका बाजूला फक्त आकाश आणि समुद्र, तर दुसऱ्या बाजूला जंगल जंगल. तो निरखून निरखून पाहू लागला. त्याला दूरवर काहीतरी पांढरी मोठी वस्तू दिसायला लागली. काय बरं असेल हे? एखादं गोल घुमटासारखं पांढरं घर असेल का? ती वस्तू भल्या मोठ्या चेंडूसारखी दिसत होती. सिंदबाद झाडावरून उतरला आणि त्या चेंडूसारख्या दिसणाऱ्या वस्तूच्या दिशेनं चालायला लागला. बऱ्याच वेळानं तो त्या वस्तूजवळ पोहोचला. ते काय आहे हे त्याला समजतच नव्हतं. त्यानं घाबरतच त्याला हात लावला. एकदम आरशासारखं गुळगुळीत. ते इतकं उंच होतं की त्याच्यावर चढून जाणं शक्यच नव्हतं. सिंदबादने त्याच्या भोवती एक फेरी मारली. तरीही त्याला त्याचा अंदाज येईना. बरं, त्या वस्तूच्या आत जायलाही जागा नव्हती. काय असेल, काय असेल, काय असेल असा विचार करत असतानाच अचानक अंधारून आलं. आकाशात भले मोठे ढग आल्यासारखं वाटलं. सिंदबादनं वर पाहिलं, जरा नीट न्याहाळून पाहिलं. तो एक मोठा पक्षी होता. त्याच्या पंखामुळे सावली पडली होती. सिंदबादला आठवलं की खलाशी नेहमी एका मोठ्या रूख पक्ष्याबाबत सांगायचे. तोच हा पक्षी होता. आणि जमिनीवरची ती गुळगुळीत प्रचंड वस्तू म्हणजे त्या पक्ष्याचं अंड होतं. सिंदबाद असा विचार करतो न करतो तोच जोराचा वारा आला. एकदम धुरळा उडाला आणि पाहता पाहता तो पक्षी जमिनीवर उतरला. ते अंड त्यानं आपल्या पंखाखाली घेतलं. सिंदबादला युक्ती सुचली. तो हळूच पक्षाच्या पायाजवळ गेला. त्याचा पाय म्हणजे एखाद्या दणकट झाडाच्या बुंध्यासारखा होता. सिंदबादनं डोक्याचं पागोटं सोडलं आणि स्वतःला रूख पक्षाच्या पायाला बांधून घेतलं. रात्र कशीबशी निभावली. सकाळीच रूख पक्षी उडाला. त्याच्याबरोबर त्याच्या पायाला सिंदबाद लटकत होता. दोघं आकाशात वेगानं वर वर गेले. त्यांचा प्रवास आकाशातून सुरूच होता. अचानक एका ठिकाणी तो पक्षी जोरात जमिनीकडे झेपावला. सिंदबादला चक्कर झाली. स्वतःला त्याच्या पायापासून सोडून घेऊन सिंदबाद निश्चित पडून राहिला. इतक्यात चोचेत काहीतरी भलं मोठं घेऊन तो पक्षी उडून गेला. सिंदबादनं इकडे तिकडे पाहिलं. अरे बापरे, हे तर आगीतून फोफाट्यात पडलो. ती होती खोल खोल दरी. चारी बाजूनी उंच उंच सुळके. मान वर करून पाहिलं तर भोवळच येईल. आकाशाला भिडलेली शिखर पाहताच सिंदबाद निराश झाला. बाहेर पडायला मार्गच नव्हता. तरी प्रयत्न करायलाच पाहिजेत. असा निश्वास टाकून सिंदबाद तिथून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागला. पायाशी हे काय चमचमणार? अरे हिरे, जिकडे तिकडे हिरेच हिरे. काही हिरे उचलता येणार नाहीत एवढे मोठे होते. कुठल्या एका बेटाच्या दरीत लाखो हिरे पडलेले असतात असं पूर्वी ऐकल्याचं त्याला आठवलं. क्या बात है. आनंदानं सिंदबाद थोडा पुढे सरकला आणि घाबरून तिथंच थबकला. प्रचंड मोठे साप वेटोळे घालून विसावले होते. दिवसा रूख पक्षी या सापांना खाण्यासाठी दरीत येत. त्यामुळे हे साप दिवसा शांत पडून राहत आणि रात्री फिरत असत. सिंदबादचा दिवस इकडे तिकडे फिरण्यात गेला. पण रात्री काय, फिरता फिरता त्याला एक गुहा दिसली. तो आत शिरला आणि साप येऊ नयेत म्हणून त्यानं गुहेचं तोंड दगडांनी बंद केलं. बाहेर भलभलते आवाज येत होते. साप फुत्कारत होते. सिंदबादच्या पोटात भीतीनं गुळा उठला. जीव मुठीत घेऊन त्यानं रात्र कशी बशी काढली. सकाळ होताच तो गुहेबाहेर आला. भीतीनं तो एवढा गांगरला होता की पायाखालच्या हिऱ्यांकडे त्याचं लक्षही गेलं नाही. रात्रीचं जागरण, मनावरचा ताण, भूक आणि थकण्यानं त्याला ग्लानी आली होती. इतक्यात धप्प करून आवाज झाला. आवाजाच्या दिशेनं सिंदबादनं पाहिलं तर काय, डोंगरावरच्या कड्यावर खूप माणसं गोळा झाली होती. ती दरीत काहीतरी फेकत होती. धडाधड धडाधड कसले तरी तुकडे येऊन दरीत पडले. सिंदबादनं निरखून पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ते तुकडे म्हणजे चक्क मांस होत. त्या दरीतल्या सापाला खायला येणारे रूख पक्षी माणसाने टाकलेले हे मांसाचे तुकडे वर उचलून नेत. मांसाच्या तुकड्याला चिकटून काही हिरेही पक्षाबरोबर वर जात. पक्षाने तुकडे आणले की डोंगरावरील माणसं गोंधळ करून पक्षांना हाकलून लावत आणि हिरे वाटून घेत. हे सगळं पाहिलं आणि सिंदबादला सुटकेचा मार्ग सापडला. त्यानं काय केलं, त्याने थोडे हिरे गोळा करून पोटाशी बांधून घेतले. मासाचा भला थोरला एक तुकडा आपल्या पाठीला गच्च बांधला आणि तो जमिनीवर शांत पडून राहिला. थोड्या वेळाने एका रूख पक्षानं झडप घालून त्याच्या सकट मासाचा तुकडा डोंगरावर नेला. आता सिंदबाद डोंगरावर पोहोचला, माणसांच्यात पोहोचला. त्याला पाहून सगळी माणसं त्याच्या भोवती गोळा झाली. आपल्या जवळचे हिरे सिंदबादने त्यांना दिले. पुढे त्यांच्यावर अनेक दिवस राहिल्यानंतर सिंदबाद दुसऱ्या जहाजानं पुन्हा आपल्या घरी आला.